गौतम ऋषी, लेखिका सौ शुभदा आठवले, पाठक वाचन अमोघ वैद्य। सप्तऋषींमधील एक चिरंजीव म्हणजे गौतम ऋषी, प्रद्वेषी आणि दीर्घतमा म्हणजे यांचे माता आणि पिता। दीर्घतमा अंगिरस कुलोत्पन्न होते, बृहस्पतींच्या शापाने ते अंध झाले होते। प्राचीन काळी आंतरजातीय विवाह होत असत। औशिनरी नावाची एक शूद्र स्त्री देखील यांची पत्नी होती। तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव कक्षीवानादी। याने सनत कुमारांकडून ब्रह्मविद्या आणि हंस तसेच परमहंस ज्ञान पण मिळवले। गौतमांना ब्रह्मर्षी म्हणून ओळखले जाते। ब्रह्मदेवाच्या सभेत त्यांच्या सेवेकरिता गौतम ऋषी उपस्थित असत। ब्रह्मदेवांची मानसकन्या अहल्या ही गौतमांची पत्नी आणि या दोघांच्या पुत्राचे नाव शतानंद, त्याला शरद्वत असेही म्हटले जायचे। शतानंद राजा जनकाचे पुरोहित होते। श्रीराम जानकीच्या विवाहात यांनीच पौरोहित्य केले। गौतम ऋषींच्या दुसऱ्या मुलाचे नाव चिरकारित किंवा चिरकारी। हा खूप काळ विचार करून मगच कृती करीत असे। एकदा गौतम ऋषी अहिल्येवर संतापले। तिला मारण्याची आज्ञा त्यांनी चिरकारीला दिली। चिरकारी दीर्घसूत्री स्वभावाप्रमाणे करू नको करू, करू नको करू असा विचार करीत राहिला। खूप वेळ निघून गेला, तेवढ्यात गौतम ऋषी शांत झाले। त्यांना आपली चूक लक्षात येऊन पश्चाताप झाला। मुलाच्या दीर्घसूत्री स्वभावामुळे पत्नीचा जीव वाचला म्हणून ऋषींनी त्याचे अभिनंदन केले। पित्याबरोबर चिरकारी स्वर्गलोकात गेल्याची कथा महाभारताच्या शांती पर्वात आहे। गौतमांची कन्या त्यांचाच प्रिय शिष्य उत्तंकाची पत्नी झाली। गौतमांचा आश्रम पर्यात्र पर्वताजवळ होता। काही विचारवंतांच्या मते हा परिसर म्हणजे राजस्थानातला अरवली पर्वत। इथे त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली। साक्षात यमदेव त्यांना भेटायला आले। त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून गौतमांनी विचारले की पितृऋण कसे चुकवावे। यमराज म्हणाले,
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।